ज्या व्यक्तींचा पैगोर केला आहे ते सध्या कर्पूरशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपली जी व्यक्ती कुठली आहे तो अधिक दुसरी कॉल वर दिसत आहे. कृपया प्रतीक्षा करी. खूप समय पश्चात प्रयास करी. आपण ज्या व्यक्ती